स्तोत्र संहिता अध्याय 55 मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र। हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नको, माझ्याकडे लक्ष दे, माझे ऐक। मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कणत आहे, आणि ते वैऱ्याच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे, कारण ते माझ्यावर अरिष्ट आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात, माझ्या ठाई माझ्या हृदयाला यातना होत आहेत, मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे, भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत, धडकीने मला व्यापिले आहे। मी म्हटले, मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो, पहा मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती। प्रचंड वायू व वादळ यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती। हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर, कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत। अहोरात्र त्याच्या कोटावर ते सभोवताली फिरतात, त्यामध्ये दुष्टाई व उपद्रवही चालू आहेत, त्यामध्ये अनर्थ माजला आहे, त्याच्या पेठेतून जुलूम व कपट ही निघून जात नाहीत। कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता, असता तर मी ते सहन केले असते। माझ्या पुढे ज्याने तोरा मिरविला तो काही माझा शत्रू नव्हता, असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो। पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास। आपण एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू, त्यास अकस्मात मरण येवो तो जिवंतच अधोलोकी उतरोत। त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे, मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील। संध्याकाळी सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल। माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडविला आणि सुरक्षित ठेविला आहे। माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते, देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील। तोच अनादिकालापासून राजासनारूढ आहे, कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत। त्याच्याशी जे सलोख्याने होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारिला, त्याने आपला करार मोडिला। त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते। त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत, पण नागव्या तरवारींसारखे होते। तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल। नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही। हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील। खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत। मी तर तुझ्यावर भाव ठेवीन।